श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 48वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कसा असतो त्याचं आपण वर्णन पाहतो आहे, त्याची लक्षणं पाहतो आहे, तो कसा आहे. त्याच्यात त्यांनी पहिल्या चरणात म्हटलं आहे सदा. सदा याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचं, अखंड. काल केलं, आज नाही, सकाळी केलं, दुपारी नाही, असं नाही. सदा म्हणजे 24 तास. सदा देवकाजी, देवकार्यासाठी. झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देवकार्यासाठी झिजतो आहे. झिजणं याच्यामध्ये हळूहळू प्रक्रिया आहे, हळूहळू झिजायचं आहे. गंध जसं उगाळून असं एकदम नाही तुकडा त्याचा, उगाळून उगाळून त्याचा सुगंध सुटतो, तसं ह्यांनी आपला देह देवकार्यासाठी झिजवायचा आहे आणि सदा झिजवायचा आहे. तसा हा झिजवतो, हा जो प्राप्त पुरुष सांगितलेला आहे, महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा झिजवत असतो, दास आहे सर्वोत्तमाचा. देवकार्य ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रथम तो स्वतःच्या उद्धारासाठी म्हणून देवाची उपासना करतो, साधना करतो. जे वैयक्तिकरित्या बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध इथपर्यंत वाटचाल करतो आणि आता पूर्ण झाल्यानंतर काही मंडळी स्वतःपुरतीच राहतात आणि काही मंडळी देवकार्य करण्यासाठी त्यांचा जन्म असतो. सगळे संत जर आपण बघितले तर लहान वयातच सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले, 12 वर्ष 24 वर्ष साधना केली समर्थांनी देखील आणि मग राष्ट्र प्रपंच करण्यासाठी ते बाहेर पडले. ज्ञानेश्वर महाराज घ्या, नाथ घ्या, तुकोबा, अलीकडच्यामध्ये श्रीधर स्वामी आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, सगळे आपण जर पाहिले तर लक्षात असं येईल की स्वतः पूर्ण झाल्यानंतर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून तळमळ आला आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी ते काम करत राहिले. आता हे दाव देवकाजी देवकार्य करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, निरनिळ्या पातळीवर करायला पाहिजे. समर्थाने जी नवविधा भक्ती सांगितली त्याच्यामध्ये दास्य भक्तीमध्ये काय काय करता येईल त्याचं वर्णन त्यांनी सविस्तर केलेलं आहे की देवालयाचं देवाचं द्वार झाडण्यापासून नाना प्रकारचे उत्सव करणं, लोकांना त्याची गोडी लावणं, भावभक्तीची आवड निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दास्य भक्तीमध्ये येतात. म्हणून देवकाजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह अखंड देवकार्यासाठी झिजत असतो. आपलाही देह झिजत असतो पण संसारासाठी. त्याला किती ठिगळं लावायची असतात, फाटका तुटका असतो, सारखा ठिगळं लावत असतो पण त्याच्यातच बुडालेलं असतो. त्याखेरीज काही करायचं आहे याचं भान नसतं. त्याच्याविषयी समर्थांना, संतांसारखे जे आहेत समर्थांसारखे, त्यांना कळवळा येतो की काय करावं, या लोकांना किती सांगावं, कळत नाही कसं. संसार करा, कारण प्रपंच टाकून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, त्यामुळे प्रपंच टाकायला सांगत नाहीत ते. प्रपंच करा, प्रपंच परमार्थ कराल तरी तुम्ही विवेकी दोन्ही करा. परमार्थाचं अधिष्ठान तेव्हा तेच काम, तीच कर्तव्य त्या बोधाने करा. म्हणून सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा. देहाने देवकार्यासाठी झिजायचं आहे आणि वाणीनं सदा, पुन्हा शब्द आला इथं, सदा रामनाम घ्यायचं आहे. आता पुष्कळ मंडळी काय म्हणतात, नाम घ्या म्हणजे झालं, घेत आहेत, जन्मभर नाम घेत आहेत पण काही कुठं फरक नाही, असा नामाचा अर्थ नाही आहे. जसा जसं आपण नाम घेतो तसं तसं त्या नामाबरोबर जे पारमार्थिक गुण आहेत ते आपल्या अंगी बांधले पाहिजेत, त्याच्यासाठी दुर्गुण जे आहेत ते टाकले पाहिजेत आणि सद्गुण जे आहेत ते आपल्या अंगी मोरवले पाहिजेत. समर्थाने देखील सांगितलं आहे की काही धारावी सोये आगंतुक गुणाची, गुण मिळवायला पाहिजेत. सद्गुण, पारमार्थिक गुण कोणते गुण आहेत, दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, नम्रता, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, दुसऱ्याचा विचार, स्वार्थाचा विचार नाही, परार्थाच्याहीपेक्षा जाऊन परमार्थाच दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे, अशा तऱ्हेनं आपलं जीवन घालवायचं आहे तर ते उपयोगी आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात. पशुपक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात फरक आहे. तो फरक आपल्याला जीवनामध्ये स्पष्ट करून दाखवता आला पाहिजे. तर ते त्यांना सांगायचं आहे, रामनामे वदे नित्य वाचा. नुसती रामनाम मुखाने म्हणून होणार नाही आहे, तर त्या नामाबरोबरच ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याचे गुण आपल्या अंगात थोडे थोडे तरी मुरवता येतात का? त्यांनी आयुष्यभर काय केलं, कशा तऱ्हेनं ते जीवन जगले, त्यातलं आपल्याला काय उचलता येईल हे पाहायला पाहिजे. ते काहीच न करता नुसतंच आपले बसलेत आणि रामनाम घेत आहेत हे समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थांसारख्या संतांना तर नाहीच नाही. काही संत असे असतात आपल्यापुरते राहणारे, पण काही जे संत आहेत जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना तर असं वाटतं की मुखात नाम ठेवा, परंतु काम जे आहे ते देव कार्य करायला पाहिजे. म्हणून सदा रामनामे वदे नित्य वाचा. आणखी काय करायला पाहिजे? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्म, स्वधर्म विहित कर्म, प्राप्त कर्तव्य आपल्या वाट्याला जे आलं असेल ते उत्तम प्रकारे करायचं आहे. आणि समर्थांची जी व्याख्या आहे, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपाचं अनुसंधान ठेवून आपली विहित कर्म उत्तम तऱ्हेनं करायचीत, दोन्ही आलं पाहिजे. नाही तर आम्ही आमचं करतो आहे, आम्हाला ते अनुसंधान वगैरे काही जमणार नाही असं नाही. सोहमचं अनुसंधान, तोच मी आहे असं अनुसंधान ठेवायचं आहे, स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, आणि आपली प्राप्त कर्तव्य जे आहेत ते उत्तम प्रकारे करायचेत. करायचं ठरवलं म्हणजे अवघड नाही आहे. परमार्थ आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांची संगती मिळत नाही, त्यामुळे सुलभ परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे. वास्तविक संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. मन निर्मळ पाहिजे, देहबुद्धी झडझडून गेली पाहिजे, अहंकार संपला पाहिजे. आता अहंकार हा फार अडायतो. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी म्हटलंय. सामान्य माणसाला अहंकार नसतो, पण जितकी कर्तबगारी असते तितका अहंकार मोठा असतो. आपल्याला पाहिजे कर्तबगारी तर पाहिजे, पण निरहंकारी वृत्ती पाहिजे. अभिमान पाहिजे, अहंकार नको. या मार्जिन लक्षात आल्या पाहिजेत, कुठं थांबायचं आहे आणि कुठं आपल्याला जायचं आहे. बारीक त्याच्यामध्ये छटा आहेत, पण सांगता येत नाही चटकन कुठं आपण अहंकार आहे. आणि अहंकार आला म्हटलं की सगळे दुर्गुण आले, त्याला द्वेष आला, मत्सर आला, तुझं माझं आलं, सगळं आलं. म्हणून त्यानं जे म्हणायचं आहे की स्वधर्मेची चाले स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्यांनी काही काही गुण सांगितले, कर्म कसं करायला पाहिजे, नाम कसं घ्यायला पाहिजे, देवकार्य त्याच्यासाठी कसं झिजलं पाहिजे, तन मन धनाने झिजलं पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते देवकार्यासाठी काय करता असं जे विचारलं, देवकार्य करतो. माझ्यासाठी मी माझा संसारसुद्धा जो करतो ना ते देवकार्यच आहे, कारण त्यांनी मला ते दिलेलं आहे. संसार करायला सांगितलेलं आहे, जबाबदारी सोपवलेली आहे, ती मी करणार आहे. आणि पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो भगवंताच्या चरणी वाहणार आहे, मी तिथे कुठेही नाही, असा बोट ठेवून जीवन जगायचं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.